चीनीमंडी.com पॉडकास्ट। पुढच्या काळात हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही समस्या येऊ नये, सहेंद्र सिंग। छपरौली आमदार सहेंद्र सिंग रमाला यांनी सोमवारी रमाला कारखान्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली। ते म्हणाले, या हंगामात अनेक समस्या आल्या, पण पुढच्याच हंगामामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी त्या समस्या कमी करण्यासाठी काम करावे। छपरौली आमदार सहेंद्र सिंग यांनी रमाला सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉक्टर आर बी राम तसेच उत्तम ग्रुपचे उपाध्यक्ष हरनाम सिंग तसेच प्लांट मॅनेजर अश्वनी तोमर यांच्यासोबत बैठक घेतली। पूर्वीच्या 2019-20 गाळप हंगामाबाबत विचार करताना आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये रमाला सहकारी साखर कारखान्याच्या क्षमतेबद्दल त्यांनी माहिती घेतली। आमदार म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या हेतूने शासनाने 328 करोड रुपये मंजूर केले होते, ज्यासाठी आमदार यांनी उत्तम ग्रुपचे उपाध्यक्ष हरनाम सिंग यांना माहिती देण्यास सांगितले। त्यांनी 328 करोड रुपयांच्या निधीची जमा आणि खर्चाची माहिती घेतली। आमदारांनी ही देखील माहिती घेतली की उर्वरित निधीच्या पुढच्या हंगामामध्ये कसा उपयोग केला जावा, यासाठी हरनाम सिंग यांनी लवकरच या मंजूर निधीचा सगळा आढावा उपलब्ध करून द्यावा असे सांगितले।